आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागा वरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आज मालदीवसचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतीफ हांचे बरोबर बसका घेतली. दोन्ही फुडाऱ्यांनी भारत मालदीवस इश्टागतीचेर चर्चा केली, जातून मुळावी बांदावळ, तंत्रगिन्यान, हवामान बदल, उर्जा ह्या सारख्या वाठारांचे लक्ष केंद्रीत केले. दोन्ही देशांमधल्या लागीच्या सहकार्याक लागून त्यांच्या लोकांक व्हड फायदो झाला आणि येता त्या वर्सांनी दोन्ही देश आपली भागीदारी खोलायेन वाढोवपाची आस बाळगितात हाजेर प्रधानमंत्री मोदी हांणी भर दिलो. तशेंच प्रधानमंत्री मोदी हांणी पीपल्स मजलीस मालदीव संसदचे अध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल्ला हांचे बरोबर चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी हांणी मालदीवसचे आदले राष्ट्रपती मोहम्मद नशीद हांची भेट घेतली. भारत क्षमता निर्माण आणि उदरगत सहकार्यावरवी मालदीवसाक आधार दितलो असे आश्वासन प्रधानमंत्री मोदी हांणी दिले. मालदीवसच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांकडेनही प्रधानमंत्र्यांनी बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा तामिळनाडूच्या 2 दिसांच्या भोवणेर तुतीकोरिनात पावतले. सांजवेळा 8:15 सुमार प्रधानमंत्री मोदी तुतीकोरिन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री 4,800 कोटी रुपया परस चढ मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले आणि बुनियाद घालतले. अरियालूर जिल्ह्यातल्या गंगईकोडा चोलापुरम देवळात चोल सम्राट राजेंद्र चोल पहिलो हांच्या आधी तिरुवथिरल उत्सवाक ते हजर रावतले. तुतुकुडींतल्या उद्देगीक मंचांनी नव्या विमानतळ टर्मिनल इमारतीच्या बहुप्रतीक्षित उक्तावणाक येवकार दिला. या उदरगतीक लागून या प्रदेशांतल्या औद्योगिक क्षेत्र आणि मालवाहतूक क्षमतेन लक्षणीय वाढ जातली असे अधोरेखित केला. ताका लागून तुतीकोरिनातल्या निर्यात वाढतली असे भारतीय वाणिज्य मंडळाचे सचिव पी व्यंकटेश हांणी सांगले. देशभरात आज कारगिल विजय दिवस मनयतात. 1999 वर्षा पाकिस्ताना आड झाल्या कारगिल झुजात शहीद झाल्या धाडसी सैनिकांच्या उगडासांत हो दीस मनयतात. हो दीस कारगिल युद्धात पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन विजयाच्या यशाचे प्रतीक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज कारगिल विजय दिसा निमतान शहीद झाल्या शूर सैनिकांक श्रद्धांजली ओपली. हो दीस देशाच्या सैनिकांच्या असाधारण शौर्य, धाडस आणि दृढ निश्चयाचे प्रतीक असा असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हणा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज कारगिल विजय दिवसाच्या निमतान देशवासियांक शुभेच्छा दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आज कारगिल दिसा नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाक भेट दिवन 1999 वर्सा कारगिल झुजात शहीद झाल्या धाडसी सैनिकांक आर्गां ओपली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग, प्रमुख रक्षा अध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हांणी सैनिकांक आर्गां ओपली. बिहारांतल्या पत्रकारांक आता 15,000 रुपयांचे म्हयन्याळी पेन्शन मेळटले. मुखेलमंत्री नितीश कुमार हांणी आज सोशल मिडियाचेर ही माहिती दिली. बिहार पत्रकार सम्मान पेन्शन येवजणे खाला आता सगळ्या पात्र पत्रकारांक 6,000 रुपया बदला म्हयन्याक 15,000 रुपया पेन्शन मेळटले असे तांणी सांगले. हे संबंधी गरजेच्यो पावलां उबारपाची सुचोवणी माहिती आणि जनसंपर्क खात्याक दिल्या असे कुमार हांणी सांगले. गोयचे नवे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांचो सोपुतविधी सुवाळो आज सकाळी दोनपावला राजभवनाच्या नव्या दरबार हॉलांत झालो. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठाचे मुखेल न्यायाधीश अलोक आराधे हांणी पुसापती अशोक गजपती राजू हांकां गोयच्या राज्यपाल पदाचो सोपूत दिलो. सोपुतविधी सुवाळ्याक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक, आंध्र प्रदेशाचे विधानसभेचे सभापती, आंध्र प्रदेशाच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री श्रीमती गुमिदी संध्या राणी, राज्यसभा खासदार सदानंद शेट्टानवडे, गोय मंत्रिमंडळांतले वांगडी, खासदार, आमदार आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. भारतीय हवामान खाते IMD फाल्यां मेरेन छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, विदर्भ, कोकण आणि गोयन दाट उटंकाराचा रेड अलर्ट जारी केला. IMD आज अरुणाचल प्रदेश, मेघालय, कर्नाटकातले दर्यादेगेवेले वाठार, पूर्व राजस्थान, झारखंड, केरला, माहे, मराठवाडा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा हांगा ह्या कांय सुवातींनी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडपाची शक्यताय उक्तायल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो फाल्यां सकाळीं 8:40.